नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. नव्या केंद्रीय सरकारच्या सोपूत सुवाळ्याची तयारी नेटान सुरू आसा. जागतिक महासागर दिसा निमतान आयत वास्को रॅली जाली. पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा ह्या वेळार हाजीर आशिल्ले. शेतातल्या बेब्यांची शिकार करपे आड दक्षिण गोंयांत सध्या रान खात्याकडल्यान कडक कारवाय मोहीम सुरू आसा. आनी हवामान खात्यान राज्यान आयज आनी फाल्यां घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. पुराय खबरो. नव्या सरकारच्या सोपूत घेवपाच्या सुवाळ्याची तयारी नेटान सुरू आसा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नरेंद्र मोदी हांकां नवें सरकार स्थापन करपा खातीर आपयला. सोपूत घेवपाचो सुवाळो फाल्यां राष्ट्रपती भवनांत सांजेच्या 7:15 जातलो. राष्ट्रपती नरेंद्र मोदी हांकां आनी तांच्या मंत्रीमंडळाक सोपूत दितल्यो. श्री मोदी हांणी काल राष्ट्रपतींची भेट घेतली. ताचे पयली भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि राष्ट्रपतीची भेट घेतली आणि नरेंद्र मोदी हांकां भाजपा संसदीय पक्षाचे मुखेल फुडारी म्हणून वेचून काढला असे सांगपी पत्र सादर केले. एनडीए सरकार बळिष्ठ स्थिर आणि उदरगतीच्या दिकेन पाऊल घालपी असतले असे राष्ट्रपती भवनाभायर उलयताना श्री मोदी हांणी सांगले. लोकांनी एनडीएक आणखी एक संद दिल्या. हे फावट सरकार नव्यान उमेद घेऊन मुखार येतलो असे तांणी सांगले. सरकार देशाचो विकास आणि उदरगत करपाक खंयच तिथे उणे उरपाक दिवचे ना आणि यत्न थारावचे नात असे तांणी मुखार सांगले. शेजारच्या देशातल्या फुडाऱ्यांक सोपूत घेवपाच्या सुवाळ्याचे आपोवणे दिला. शेजारच्या देशातले फुडारी ह्या सुवाळ्याक हाजीर रावतले. आयच्यानूच फुडारी सुवाळ्या खातीर म्हण देशांत पावपाक लागल्यात. ह्या सगळ्या फुडाऱ्यांनी सोपूत घेवपाच्या सुवाळ्यांत हाजीर रावपाक येवप ही घडणूक भारताच्या शेजार धर्म पयली आणि दरेका वाठाराची सुरक्षा आणि विकास या धोरणाची गवाय दिता. जागतिक महासागर दिसा निमतान वास्को शारांत मुरगाव पालिका आणि बिस्लेरी यांचे जोड पालवान रॅली घडून हाडली. गोयचे पर्यावरण मंत्री आलेक्स सिकेरा हाणें मुरगाव पालिका सामकार रॅलीक बावटो दाखयलो. उपरांत उलयताना सिकेरा हाणें म्हटला की धर्तरेचो 70% वाठार हो महासागरा भितर आसा. तशेंच मनशाच्या पोटाची गरज पुराय करपी 35% उत्पन्न हे दर्यातल्यान मेळटा. तेन्ना प्लास्टिकाचो विलो लायतना महासागर प्रदूषित जावचो ना हाची दरेकान खबरदारी घेवपाक जाय. थळावो आमदार दाची साळकार हांणी आपणाल्या उलोवपांत प्लास्टिकाच्यो राशी रस्ते कुशीक दवरचे बदला ताचो योग्य पद्दतीन विलो लावपाचो म्हण उलो मारला. विंगड विंगड हायस्कुलाच्या भुरग्यांनी ह्या रॅलीन वांटो घेतिल्लो. पहिल्या पावसाच्या वेळार गोंयांत प्रजनना खातीर शेतांत येवपी बेब्यांची व्हडा प्रमाणांत शिकार करतात. तितल केपे हांच्या आळारी तळप हांगा बेब्याक धरप्यांक गेल्ल्या 2 जाणांक रान खात्याच्या गस्त पंगडान अटक केली. तांचे कडल्यान 4 बेबे मेळ्ळे. ह्या दोघांचेर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 9 आणि 39 खाला गुन्हा दाखल केला. हे दोघूय वेळी हांगा रावपी आसात. ताचे कडल्यान बेबे धरपा तांणी आपल्या वांगडा व्हेल्ले 2 हेडलाईट टॉर्च रान खात्याच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केल्यात. पिसरणे रान खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ही कारवाई विभागीय रान अधिकारी नारायण वायंगणकर हांच्या फुडारपणाखाला रान अधिकारी सुनील वेळे आणि रान खात्याचे शिपाय शैलेश देसाय यांच्या पंगडान केल्या. मजगती बेब्यांक सुरक्षित जाती मानतात आणि त्यांची शिकार करपाक कायद्यान बंदी असा ते खातीर दक्षिण गोयचे उपमनपाल आनंद जाधव आणि अशी शिकारी मेळ्ळे जाल्यार तांचेर खर कारवाय जातली अशी शिटकावणी दिल्या. कुठ्ठाळे मतदारसंघातल्या वेलसांव पाळी दर्यावेळेर दर्यातले नुस्तें व्हडा प्रमाणांत मरून पडपाक लागिल्ल्यान थळावो आमदार आंतोन वात हाणें हुस्को उक्तायला. फाटले कांय दीस जाले वेलसांव पाळी वाठारांतल्या दर्यावेळेर गोबरे शेवटे काळुंदरां आणि हेर तशेंच नुस्तें मरून पडपाक लागला. जुवारी नगर वाठारांतली एक कंपनी आपले इबाडिल्ले रसायनीक उदक दर्यांत सोडपाक लागिल्ल्यान हे नुस्तें मरता म्हणपाची कागाळ थळाव्या नागरिकांनी केल्या. उपरांत आमदार वाझ हाणें आयज सकाळी सुवातीची पळोवणी केली. ह्या वेळार नुस्तें मरून पडिल्ल्याचे ताणें पळयले. उपरांत खबराकारांकडेन उलयताना ताणें म्हळा की ह्या संबंधान आपणे पर्यावरण मंत्री गोंय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि हेर सरकारी विभागांक कळयला. तेन्ना ते कितें कारवाय करता ते पळोवन आपूण फुडलें पावल मारतलो म्हणपाची माहिती थळावो आमदार आंतोन वाझ हांणी दिल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
Oh, hi dude. How are you?
Best, yaar. Stand-up India, Zindabad.
Start-up India, Zindabad.
Aray, Start-up India chaya aadharan business suru kyalo, aani Akashwani cher jahirat dili.
Wow. Makhay sang mare kashiti.
Chal, ya tar Akashwani cher.
Akashwani Panji, Altino Panji Goy.
Phone number?
222-4455.
222-4455.
मान्सूनच्या पावसान राज्यात नेट घेतला. जायत्या सुवातींनी झाडां पडून नुकसान जावपाच्यो घडणुको घडल्यात. राज्यात फक्त 24 वरांत सरासरी 3.84 इंच पावसाची नोंद जाल्या. हवामान खात्यान आयज आनी फाल्यां राज्यात घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. त्याप्रमाण ह्या 2 दिसां खातीर रेड अलर्ट जारी केला जाल्यार 10 आनी 11 जून दिसा उटंगराच्या पावसाची शक्यताय आशिल्ल्यान ह्या दिसा खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. राज्यात फाटल्या 24 वरांत काणकोणा 7.53 इंच इतलो पाऊस पडला. साखळे 7.25 इंच, केपे 7.7 इंच, सांगार 7.5 इंच आणि मडगावा 5.63 इंच पावसाची नोंद झाल्या. शेनवारा राती सावन राजधानी पणजेन पाऊस पडपाक सुरुवात झाली. नेटाचो पाऊस नसलो तरी शेगीत पडपी पावसाक लागून शारातल्या काय रस्त्यांचेर उदक भरले. पर्यावरण रक्षणा खातीर दर एकल्याचे योगदान म्हत्वाचे असता असे मत सावळवेरेच्या शेतकी शाळेचे प्राचार्य श्रीरंग तांबडे हांणी परगटायले. सेवा या आप वावुरपी संघटनेन कुट्टी फोणेच्या अमेय उच्च माध्यमिक विद्यालयान घडून हाडिल्ल्या संसारीक पर्यावरण दिसा निमतानच्या कार्यावळीन ते मुखेल सोयरे या नात्यान उलयताले. पर्यावरण प्रेम असा असे फकत म्हटले म्हणून जायना, सच्चे जिणेन तसो पर्यावरण स्नेही आपलो वेव्हार असूंक जाय असे तांबडे हांणी सांगले. जल जंगल जमीन जानवर आणि जन असे 5 ज सांभाळपाचो यत्न झाल्यार पर्यावरण राखणेचो वापर जाता असे म्हणपाक तेको मेळटलो असे तांणी सांगले. श्री अमेय उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुभाष जाण हांणी येवकाराचे उलोवप केले. सेवा संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र शिरोडकर हांणी संघटनेची उद्दिष्टां स्पष्ट केली. सचिव एडव्होकेट निखिल केरकर, खजिनदार वीरेंद्र शिरोडकर, ज्येष्ठ शिक्षक संदीप शेलकर, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी रंगिता वागुरमेकर माचेर हाजीर आशिल्ले. दक्षिण गोंयांत रेल्वे दुपट्टीकरणाचे काम नेटान चालू असताना ज्या वाठारांत काम जाला थंय गतीची चाचणी सुरू आसा. 10 जून दिसात तिनई घाट सावन वास्को या मार्गावेल्या माजोर्डा ते कासावली विभागातल्या नवीन रेल्वे मार्गाची तपासणी आणि चाचणी जातली. दक्षिण पश्चिम रेल्वे कडल्यान हे संबंधी नोटीस जारी केल्या. दक्षिण गोयच्या रेल्वे दुपट्टीकरणाच्या कामांक काय वाठारातल्यान लोकांचो विरोध चालूच आसा. रेल्वे दुपट्टीकरणाच्या कामांक लागून थळाव्या लोकांनी पारंपारीक घरां धार्मीक थळां धोक्यांत पडटली आणि हो मार्ग कोळशाच्या येरादारी खातीर करतात असो आरोप आशिल्लो. तिनही घाट ते वास्को रेल्वे दुपट्टीकरणाचे माचोर्डा ते कासावली विभागातल्या दुसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पुराय झाला. या नव्या रेल्वे मार्गाची तपासणी आणि गती चाचणी 10 जून दिसा जातली. हे संबंधी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या दक्षिण विभागाच्या रेल्वे सुरक्षेच्या आयुक्तान नोटीस जारी केल्या. हे नोटीशी वरवी नागरिकांनी जतनाय घेवची असो उलो मारला. हे चाचणी वेळार कोणेच रेल्वे मार्गार उपोवपाचो यत्न केल्यार वा कामांत आडमेळ हाडपाचो यत्न केल्यार कायदेशीर कारवाय जातली. रेल्वे ट्रॅक तपासणी आणि गती चाचणी उपरांत बेंगळूर रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मान्यताय मेळ्ळ्या उपरांत हो मार्ग भौशीक येरादारी खातीर उक्तो करतले. राज्याच्या जीएसटी महसुलान या वर्सा मे महिन्यात घट नोंद झाल्या. एप्रिल महिन्यात जीएसटीच्या माध्यमातल्यान राज्याच्या तिजोरीत 765 कोटीची भर पडिली. या वर्सा मे महिन्यात 519 कोटी रुपया जीएसटी महसूल जमा झाला. फाटल्या वर्षाच्या ह्याच कालावधीत जीएसटी महसूल 523 कोटी इतलो प्राप्त झाला. ही घट नाममात्र म्हणल्यार 1% इतलीच आशिल्ल्याचे केंद्रीय मंत्रालयान जाहीर केल्ल्या आकडेवारी वयल्यान दिसून येता. नव्या केंद्रीय सरकाराच्या सोपूत सुवाळ्याची तयारी नेटान सुरू आसा. जागतिक महासागर दिसा निमतान आयज वास्को रॅली झाली. पर्यावरण मंत्री आलेक्स सिकेरा हाजीर आशिल्ले. शेतातल्या बेब्यांची शिकार करप्या 8 दक्षिण गोंयांत सध्या रान खात्याकडल्यान कारवाय मोहीम सुरू आसा. आनी हवामान खात्यान राज्यान आयज आनी फाल्यां घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खूब सोपल्यो.